जप करणार म्हणून भक्ती विनोद ठाकूर नाम चिंतामणी सांगतात की काही झालं तरी जप सोडू नका, शुद्ध करण्याचा प्रयत्न करा जितका होईल तितके। इतकं की आपण जप करताना पितर विचार आपल्या मनामध्ये व्हायला लागतात आणि गोपी त्यांच्या मनातनं कृष्ण काढून द्यायचा प्रयत्न करतायत पण कृष्ण जात नाही, किती फरक आहे पहा। तो भाव आहे आपल्याला गाठायचा आहे की कृष्ण काढून द्यायचा प्रयत्न करू नका नाहीच आहे आता, पण गोपीचा भाव आहे की जेवढा तेवढे हा कृष्ण नाही मला कृष्णाचं नाव सुद्धा नको म्हणून ते कृष्णाचं नाव द्यायचं, इतका त्यांचा कृष्ण भावनेमध्ये। आणि आपण कृष्णाचं नाव घ्यायचा प्रयत्न करतो तरी शक्य होत नाही, काहीतरी आपल्या मनामध्ये इकडचे तिकडचे विचार, एवढा फरक आहे। म्हणून का सोडून द्यायचं का नाही, तर नामाचं जे महत्व आहे केवळ नाम जपल्यानंच कळतं, तर नामाची रुची वाढवण्यासाठी केवळ अटेंटिव्ह चांगली, व्हेरी अटेंटिव्ह, अतिशय एकाग्रतेनं जप करावं, खास करून भक्तांच्या संगतीमध्ये केल्यानं जास्त। नामरुची हा तिथे फार मोठा विषय आहे, जप केल्यानं जप सुधारतो। एवढंच की हरिदास ठाकूर ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू सिद्ध गोकुळमध्ये येत आहेत अगदी शेवटच्या दिवसामध्ये, हरिदास ठाकूर 194 माना जप पाहिजे दररोज 22 तास 300,000। चैतन्य महाप्रभू प्रसाद सिंग ज्यावेळेला आले त्यांना विचारले की काय झाले तरी काय हरिदास ठाकूर तुला, हरदास ठाकूर सांगायला की माझा जप होत नाही बरोबर, हा माझा रोग आहे, त्याच्यातनं आपण काय तरी शिकलं पाहिजे बरोबर। 22 तास जो जप करतोय व्यक्ती सांगितलं मला जप बरोबर होत नाही, नामात मला रुची नाही नामामध्ये, तिथे वेगळी नाही अतिशय सोपं पण आहे करत राहणे। म्हणून भक्ती विनोद ठाकूर शरणागतीची 6 लक्षणं सांगतात, त्यातलं एक लक्षण आहे की दृढ श्रद्धा। आज मला या नामामध्ये रुची नसेल भक्तीमध्ये पण एक दिवस मी गाठेन, ध्येय पाहिजे आणि ते ध्येय प्राप्त करेपर्यंत प्रयत्न करत राहा। जेवढा वेळ लागेल, एक जन्म दोन जन्म किंवा मुकुंद दत्त सरकार 1,000,000 जन्म एवढं लागेल, कारण तोच एक उपाय आहे, दुसरा काही उपाय नाही। रुची असो अथवा नसो उपाय सारी नामच। आणि आपण जपामध्ये आनंद प्राप्त करण्याऐवजी भगवंताला आनंद देण्याचा प्रयत्न करायचा। आपण जप कसा झाला याच्या विचारणे भगवंताला ऐकू द्या, भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नाव ऐकू द्या आणि भगवंताला आनंद त्याच्यामध्ये झाला तर निश्चित आपल्याला पण आनंद होईल। जीवदया कुठल्याही प्रकारची कुठल्याही जीवाची सेवा जीवदया आहे, सर्वोच्च हे प्रचार। वैष्णवांची जीवदया की कुठल्याही गोष्टीमध्ये तो भगवंत पाहतो। प्रभुपाद अलाहाबादमध्ये कुंभमेळ्यामध्ये मंदिरमध्ये जे हुंडीतले पैसे जमा होते त्याने एकदा घेतले आणि असे ज्यावेळेला पहाटे फिरायला जायचे आणि ते रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना द्यायचे चरणाने आठणे, तर ते कोण जप करत नव्हतो आणि त्या पैशात त्यांनी काय केलं हे सुद्धा कोणाला माहिती नाही, पण प्रभुपादांची सगळ्यांना त्यांनी भक्त पण बनवलं, पण त्यांना त्यांनी दिलं सेवा म्हणून। त्याच्यामध्ये दोन उद्देश आहेत, शुद्ध भक्तांच्या हातनं काहीतरी मिळालं इतर त्यांनी काय घेतलं नसतं, शुद्ध भक्तांच्या हातनं काहीतरी मिळालं त्याचा ह्या जन्मात नाही कधीतरी फरक नक्की परिणाम होणार नक्कीच, ज्याने कुणी ते 10 पैसे 4 आणि 5 पैसे घेतले। आता प्रभुपादांनी काही इतना असं दिलं नाही की तो चहा पी तू बिडी पी आणि केलं पण असेल ते, परंतु प्रभुपादांचं त्याचा स्पर्श झाला त्यांच्या जीवाशी एटर्नल नित्य. इथनं त्यांच्या भक्तीची सुरुवात झाली. त्यांना कळालं नाही काय केलं प्रभुपादनी ते, पण भगवंताने प्रभुपादनच्याकडनं त्यांना काहीतरी दिलं. तर म्हणाल की आता ही कशी जीव दया, आपल्याला तर सांगितलं कोणाला भिकाराला डोनेशन देऊ नका. त्या प्रभुपादने केलं. त्याच्यामध्ये प्रभुपादने काय पाहिलं की हा भगवंताचा अंश आहे, भगवंताला काही करून विसरलेला आहे, काही ना काही करून त्याला स्पर्श करायचा. जीवदया कुठून काही ना काही करून कसा तरी कुणाला कुठल्याही दृष्टीनं भगवंताशी संपर्क आणून देणार. जीवदया त्याच्यामुळे आपला पण भगवंताशी संबंध वाढतो. ज्यावेळेला आपण जीवदया करतो आपलाही तेवढाच भगवंताशी संबंध वाढला पाहिजे, नाहीतर ती केवळ भरत महाराजासारखी कथा आहे. भरत महाराजांना पण जीवदया करायची उत्साह आला होता, पण ती फक्त दया राहिली, जीव जीवाची नाही फक्त दया. पण त्यांची भक्ती एवढी होती की एक जन्म त्यांना जास्त घ्यावा लागला. पण तसं पण कंपॅशन उपयोगाचं नाही. अर्जुनाला पण जीवदया झाली. पहिला अध्याय सगळा जीवदयाच आहे. नातेवाईक गुरु सगळे सगळ्यांच्या होती दया झाली. भगवान म्हणाले की नॉनसेन्स, एका शब्दामध्ये नॉनसेन्स. तर अशा प्रकारची जीवदया उपयोगाची नाही, शरीरावरती नाही. नित्य काय फायदा होतोय त्याला, कुठल्याही आपल्या गोष्टीतनं कुणालाही केलेली सेवा त्यातनं नित्य काय फायदा होतोय त्याला, त्याला जीवदया. बोल किती वाजले, साडे दहा. उपवास एखादी सिंहाचं पुस्तक बेळगावचे विष्णू लोक यांनी छापलेलं आहे. एकादशीचे महत्व आहे त्यांना द्या. फार मोठा विषय आहे. पण एकादशी म्हणजे 11वा दिवस, उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे. आता उपवास कोणाजवळ बसणे, उपवास म्हणजे जवळ बसणे. तर उपवास जवळ बसण्याचा अर्थ, उपवास म्हणजे आपल्या शारीरिक क्रिया करून भगवंताच्या जवळ बसणे आणि कोणाजवळ नाही. तर उपवासाच्या दिवशी काय आपण करतो, आपण अन्न किंवा इतर ज्या शारीरिक क्रिया ज्या आहेत त्या कमी करतो, टू द एक्सटेंट मिनिमम, अगदी कमीत कमी. आणि तो वेळ कशामध्ये, झोपण्यामध्ये नाही, गादीचा उपवास नाही. तो वेळ जो वाचलेला आपल्या खाण्यातनं किंवा शरीराच्या भांग काढण्यामध्ये किंवा सगळे इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये झोपला, रात्र सुद्धा 24 तास भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं कथन हा वाढवून भगवंताच्या जवळ येणं प्लीज. म्हणून त्याला उपवास म्हणलं केवळ एक फळं खाणं नाही. उपवास म्हटल्यानंतर फक्त काहीतरी पाणी पिणं नाही. उपवास अर्थ आपण जो वेळ वाचला त्यातनं करतो काय, उपवास. भगवंताच्या जवळ जितकं जवळ येता येणं तितकं जवळ आहे. म्हणून ही एकादशी जी आहे ती उपवास उपवासाचा दिवस आहे, ती भगवंताच्या जवळ यासाठी आपल्याला संधी आहे. त्या दिवशी 15 सत्संगाचा काही होत नाही, आपण पाहतो काही होत नाही. एक वेळ प्रसाद घेतला तर काही होत नाही. तर हा उद्देश पण नाही की आपलं जेवण कमी करायचं, नाही. शरीरामध्ये ताकद पण पाहिजे, जेवढं आहे तेवढं. त्याच्यामध्ये फॅनॅटिक व्हायचं नाही, जेवढं आहे तेवढं. पण आपलं सेवा वाढली पाहिजे, त्या दिवशी हरिनाम वाढला पाहिजे. जास्त माळा जप, जास्त वाचन, जास्त सेवा. आपण जन्माष्टमीचा उपवास करतो, रामनवमीचा उपवास, एकादशी, गौरपौर्णिमा, तर त्या दिवशी आपण करतो काय. आणि पहा तुमचं कसं आहे, जन्माष्टमीला आपण एवढे सेवेमध्ये असतो की प्रसादाची टाइम जरी सुद्धा कळत नाही, बरोबर आहे. सेवेमध्ये असाल तर नाहीतर कधी आपली लोना घेऊन घरी जाऊन काहीतरी आपलं खाऊन पुन्हा. तर उपवासाचा अर्थ आहे की जवळ असणे भगवंताच्या जवळ. आज उपवास नाही. अर्थ भगवंताच्या जवळ जायचं नाही असं पण नाही. सरत जातो बाबूंच्या जवळ, पण आपल्याला मर्यादा आहे, थोडं काम आहे, थोडे अभ्यास आहे, बरोबर आहे. वारकरी पंथामध्ये भाव रात्रंदिवस कीर्तन असायचं, आता कोण करत नाही. पण याचा उद्देश का? भगवंताच्या जवळ जास्तीत जास्त, कारण इतके आपण या संसारामध्ये गुंतलेलो आहे की दररोज आपली साधनं आहे, थोडा मनाचं पोताचारणीमुळे पालन, भगवंताचं वाचन, पण आपण एक रीतिरिवाज म्हणून करतो, त्यामध्ये जास्त असं काय नाही. त्यामध्ये रुची वाढली पाहिजे दररोज, म्हणून उपवास, नंतर चातुर्मास, नुसतं उपवासावरती थांबत नाही तो, कमीत कमी नंतर चातुर्मास आणि नंतर पूर्ण वर्ष. आपण काय केलं, वर्षातनं चातुर्मासावरती आणलं, चातुर्मासातनं श्रावणावरती आणलं, श्रावणातनं एका दिवसावरती आणलं, एका दिवसातनं एका वेळेवरती, आणि ती पण वेळ गेली असता. तसं कलियुग वाढेल. आता काही काही लोक एक वेळ उपवास करतात, तो पण राहणार नाही, राहतच नाहीच. आता गेलाच अमेरिकेमध्ये कोणाला उपवास म्हणले की काय कळत नाही. तर उद्देश काय? वाढवणं. तर पूर्ण वर्ष भक्तीमध्ये, भगवंताच्या चिंतनेमध्ये नाही होत, कमीत कमी चार महिने, चातुर्मास, की ज्याच्यामध्ये एवढी भक्ती वाढवत नाही, कमीत कमी कार्तिक, आणि मग कमीत कमी एकादशी. पण तिथेच थांबू नका, पुढे एकादशीतनं कार्तिक आणि चातुर्मासात पूर्ण वर्ष उपवास भगवंताच्या जवळ. थांबू होता काय? कृष्ण कृष्ण.